वामन पंडित कृत समश्लोकी भगवद्गीता अध्याय पंद्रहवा। वामन विभागती गुणासे पूर्वाध्याये निरूपिले ते तो जड़स्वये त्याला त्याचा भोग न बोलवे। मनावा भोग चैतन्या तरिते ब्रह्म केवल उपाधीने तेच ईश त्याला भोग न बोलवे। तेव्हा या त्रिगुणी त्याचा प्रतिबिंबांश बीजजो मम यो निर्महद्ब्रह्म या दोश्लोकी निरूपिले। तो भोक्ता आणि बिंबात्मा अभोक्ता दोघे ही जगी एका वृक्षाहूनि पक्षी देहमात्री असे रीती। प्रपंचाश्वत्तः वेदी वर्णिला यामिसे हरी वर्णिला मूळ शाखादी भेदे वेदोक्त पिंपळ। अश्वत्थ अविनाशी हा म्हणती म्हणवूनिया बोलेल प्रथम श्लोकी त्याचा भावार्थ तो असा। की द्रष्टा जुमवरी पाहे सर्परजूत तो दिसे प्रळयी निज तो द्रष्टा नसे यास्तव ते धवा। पाहतो जेधवा द्रष्टा सर्प आहे चिते धवा ऐसा प्रपंच म्हणुनी म्हणती यास अव्यय। ऊर्ध्वशब्दे ब्रह्म येथे अधःशब्दे तद्दंशजो जीवकी ऊर्ध्वजे त्याचे प्रतिबिंब अलीकडे। मूळते मूळ मायाच शाखा देहीच अन्यही मूळते तो लिंगदेह इत्यादी क्रमयेथुनी। या अध्यायात भगवान आता बोलेल येथुनी टीका त्याची समश्लोकी संगति श्लोक हे पृथक। ऊर्ध्वमूल ब्रह्म माया शाखा देह अधोजिवी विश्वाश्वत्थ श्रुति पाने जाने जो तोचि वेदवित। जीवेश्वरी आश्रित देह शाखा गुणे प्रवृद्धा विषयोपशाखा मूले पृथक लिंगतनु जीवी कर्मे जया बद्ध मनुष्य देही। हा ब्रह्मरज्जु जग सर्प आता आद्यंतना वस्तु ही जो पहाता। मूळे जयाची प्रबळे विचित्रे छेदूनि हा वृक्ष असंगशस्त्रे। ते त्याची मध्ये पदधुंडणे की जामाज गेल्या परते न लोकी। की पावणे त्या पुरुषाची आद्या प्रवृत्ती जेथू निसहे अनाद्या। न श्लाघ्यता मोहन संगदोष निष्कामते निष्कामजे स्वात्मविचारशेष। द्वंद्वे न जाला सुखदुःख संज्ञ ते जाति त्या नित्यपदा अभिज्ञ। त्या पदा सूर्यचंद्राग्नी हे कोणी न प्रकाशिति जे पावल्या न संसार माझे परमधामते। माझा प्रतिबिंबांश झाला जीव जगी जडा मना पंचेंद्रिया अन्या प्रकृतिस्था हि चाळितो। यास वेघे शरीराते निघे ईश्वर जेदवा या ते घेऊनिया जातो वारा गंधास जेरिती। श्रोत्रचक्षुत्वचा जिह्वा घ्राणया पंच इंद्रिया अधिष्ठू निमनाते ही सेवितो विषया सहा। निघे कैसा असे कैसा भोगी कैसा गुणी कसा हे न पाहती जे मूढ पाहती ज्ञान डोळस। प्रयत्नी आणि जे योगी देखती यास अंतरी अशुद्ध चित्त यत्ने ही न देखति अबुद्धिजे। तेजजे सूर्य चंद्राग्नि तेजी ही जे जगासह प्रकाशी विषया सर्वा माझे तू तेज जाणते। धरितो शक्तिने भूते मी पृथ्वीत प्रवेशुनी पोषितो औषधी चंद्र मी होऊनी रसात्मक। प्राण्यांच्या शरीरात मी वैश्वानर होऊनी प्राणापानी पचवितो मीच अन्ने चतुर्विधे। सर्वाचिया मी हृदयी प्रविष्ट देतो स्मृति विस्मृति बोध इष्ट। मी ज्ञेय सर्वश्रुतिगम्य संता वेदांत कृद्व्यास मे वेदवेत्ता। लोकी हे दोघे पुरुष क्षर आणिक अक्षर क्षरतो सर्व ही भूते अंशय कूटस्थ अक्षर। पुरुषोत्तम तो अन्य सर्वात्मा बिंब बोलिला जीवत्वे जो प्रवेशूनी ईशत्वे विश्व जो धरी। ज्यालागी मी क्षरातीत अक्षराहूनि उत्तम यालागि लोकी वेदी ही ख्यात मी पुरुषोत्तम। तो सर्वज्ञ असे जाणे जो मला पुरुषोत्तम मीच अक्षराक्षर अशा सर्वभावे भजे मज। ऐसे हे बोलिले शास्त्र मी गुह्यतम सज्जना जाणेल जो बुद्धिमंत होयतो कृतकृत्यही। वामन इति टीका समश्लोकी अध्यायी पंधराविया श्री पार्थ सारथी कर्ता जो वामन मनोरथी। अध्याय 15 समाप्त।